नमस्कार मंडळी, तेजोमय भारत या चॅनलवर मी मित्रा देसाई आपलं स्वागत करते. आज तिथी आहे वैशाख शुक्ल पक्ष पंचमी आणि आज एक महत्त्वाची जयंती आहे. ज्यांनी आपले आयुष्य अखिल जगाच्या उद्धाराप्रित्यर्थ खर्च केले, अपौरुषेय अशा वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यात घालवले आणि ज्यांच्या अत्यंत परिश्रमाने हा आपला सनातन वैदिक धर्म आजवर टिकून राहिला आहे, त्या पुण्यश्लोक आद्य शंकराचार्यांची आज जयंती. गोष्टीची सुरुवात सुरुवातीपासूनच करूयात. चला, केरळमध्ये पूर्णा नदीच्या काठी कालटी किंवा कालडी नावाचं एक छोटंसं गाव होतं. तिथे शिवगुरु आणि आर्यांबा या नावाचे पती पत्नी नांदत असत. लग्न होऊन बरीच वर्ष झाली तरीही पुत्रसंतती होईना तेव्हा या उभयतांनी कडकडीत तपाने श्री शंकरांची आराधना चालू केली. एके दिवशी शिवगुरूंना स्वप्नात श्री शंकरांनी एका ब्राह्मणाच्या रूपात दर्शन दिले आणि तपाचे कारण विचारले. तेव्हा शिवगुरूंनी पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली. श्री शंकरांनी उलट प्रश्न विचारला की तुला उत्तम आणि सर्वज्ञ असा एक पुत्र हवा आहे का सामान्य प्रकृतीचे अनेक मुलगे हवेत? तेव्हा शिवगुरूंनी एकच पण सर्वज्ञ असा पुत्र मागितला. तेव्हा प्रत्यक्ष शंकरच तुझ्या उदरी जन्म घेईल असा आशीर्वाद देऊन तो ब्राह्मण अदृश्य झाला. काहीच दिवसात आर्यांबा गर्भवती राहिली आणि नवमास भरताच सूर्यासारख्या तेजस्वी अशा पुत्राला जन्म दिला. तोच हा छोटा शंकरा पुढे जाऊन आद्य शंकराचार्य झाले. थोरांचे सर्वच आयुष्य जसे असामान्यपणे व्यतीत होते, तेथे त्यांचे बालपण तरी सामान्य मुलासारखे कसे राहील सांगा. पहिल्या वर्षीच शंकरा मातृभाषा बोलू लागला. दुसऱ्या वर्षी वर्णविज्ञान लिहिणे वाचणे पूर्णपणे येऊ लागले. दुर्दैवाने तिसऱ्या वर्षी छोट्या शंकराचे वडील शिवगुरु आजारपणानंतर कालवश झाले. इथे एक गोष्ट अशी सांगितली जाते की शिवगुरूंनी या छोट्या शंकराला देवळात नैवेद्य दाखवायला पाठवले. नैवेद्य दाखवून छोटा शंकरा तिथेच देवापुढे बसून राहिला. त्याला वाटले की माझ्यासमोर दुधाची वाटी ठेवल्यावर मी कसा पटकन दूध पिऊन टाकतो, तसा देवसुद्धा हे दूध प्यायला आता येणार. बराच वेळ बसून राहिल्यावर सुद्धा देव जेव्हा आला नाही तेव्हा मात्र शंकराला रडू फुटलं. त्याची ती निरागस भक्ती पाहून शंकर आणि पार्वती नैवेद्य घ्यायला आले. त्यांनी अगदी मनोभावे नैवेद्य ग्रहण केला आणि मोकळी वाटी छोट्या शंकरापुढे परत ठेवली. आता मोकळी वाटी बघितल्यानंतर शंकरा पुन्हा रडायला लागला. तेव्हा माता पार्वतींनी विचारलं, आता काय झालं? यावर छोटा शंकरा म्हटला, माझे बाबा प्रसादाचं थोडं दूध नेहमी परत घेऊन येतात, मी मोकळी वाटी घेऊन कशी जाऊ? हे ऐकल्यावर माता पार्वतींनी दुधाची वाटी पुन्हा अर्धी भरली असं म्हणतात. तर असा हा आपला छोटा शंकरा. पाचव्या वर्षी सर्व संस्कारांसह त्यांचे उपनयन झाले आणि वेदाध्यायनास आरंभ झाला. गुरुने एकदाच सांगताच आणि एकवार म्हणताच त्यांचे सर्व पाठ होत. आठव्या वर्षाच्या अतिअल्प आयुतच चतुर्वेदांचे सार्थ अध्ययन पूर्ण करणारे हे बालक पुढे जाऊन काहीतरी अपूर्व कामगिरी बजावणार आहे असे आता सर्वांना वाटू लागले. गुरुग्रही असताना एकेवेळी शंकराचार्य एका निर्धन ब्राह्मणाकडे भिक्षेकरता गेले. ओम भवती भिक्षाम देही असे नित्याप्रमाणे ते म्हटले. तेव्हा त्या निर्धन ब्राह्मणाची बायको धावत बाहेर आली आणि आमच्या निर्धनतेमुळे तुम्हास आमच्या इथे भिक्षासुद्धा मिळू नये ही खरोखर आम्हास लाजिरवाणी गोष्ट आहे असे म्हणून अतिशय खेद व्यक्त केला. आणि तिच्या घरात असलेला एकुलता एक आमलक किंवा आपला आवळा भिक्षेमध्ये घातला. तिचे ते दीन बोलणे ऐकून कनवाळू शंकराचार्यांनी थेट श्री महालक्ष्मींचेच ध्यान केले. क्षणार्धात महालक्ष्मीची स्तुती करणारे कनकधारा स्तोत्र त्यांच्या मुखातून बाहेर पडले आणि साक्षात महालक्ष्मी संतुष्ट होऊन समोर येऊन उभी राहिली. तुझी काय इच्छा आहे असे तिने विचारल्यावर शंकराचार्यांनी या गरीब ब्राह्मणाला सधन कर असे सांगितले. त्यावर श्री महालक्ष्मी म्हटली, या ब्राह्मणाने द्रव्य प्राप्त होण्याइतके पुण्यच केले नाही अजून. तेव्हा शंकराचार्य म्हणतात, याच्यावर नसेल तरी माझ्यावर तरी तुझी कृपादृष्टी आहे ना, मग मी सांगतो म्हणून या ब्राह्मणास धनवान कर. हे ऐकल्यानंतर महालक्ष्मीने तिथे सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पाडलाय, म्हणून हे कनकधारा स्तोत्र आजही महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी व्रतांमध्ये वापरलं जातं. तर आपल्या अफाट योग सामर्थ्याने असे महालक्ष्मीला प्रसन्न करून घेणे किंवा पूर्णा नदीला आपला प्रवाह बदलायला लावणे, असे अनेक चमत्कार शंकराचार्यांच्या लहानपणीच्या गोष्टींमध्ये आढळतात. तर अशा या लहानक्या शंकराला चतुर्थाश्रम किंवा संन्यासाश्रमाची प्रचंड आसक्ती होती, पण आई काही संन्यासाला अनुमती देईना. नमातुर दैवतम परम, आई वाचून दुसरे दैवत नाही असे शास्त्रवचन आहे, त्यामुळे आईची आज्ञाही काही मोडता येईना. एके दिवशी नदीत पोहत असताना मगरीने शंकराचा पाय धरला आणि त्याला पाण्याखाली ओढू लागली. काठावरच असणाऱ्या आर्यांबास मदतीची याचना करण्याऐवजी छोट्या शंकराने संन्यासाची अनुमती मागितली. अशा आपत्कालीन घेतलेल्या संन्यासाला आपत्संन्यास म्हणतात. जीव जाण्यापेक्षा संन्यास बरा असा विचार करून आर्यांबाने अनुमती दिली आणि अहो आश्चर्य, तिकडे मगरीने पाय सोडला आणि छोटा शंकरा सुखरूप पाण्याबाहेर आला. मायेचे हे लौकिक बंधन सुटल्याबरोबरच शंकराचार्यांचा संन्यास आणि त्यांचे अलौकिक कार्य सुरू झाले. आईचा आशीर्वाद घेऊन आपले गुरु शोधायला छोटा शंकरा उत्तरेकडे चालू लागला. आता कल्पना करा, आजच्यासारखे GPS नाहीत, स्मार्टफोन्स नाहीत, जवळचं गाव किती अंतरावर आहे काही कल्पना नाही, हातात असलेला शिधा संपल्यानंतर पुढे कधी जेवायला मिळणार आहे हे सुद्धा माहीत नाही. अशा परिस्थितीत हा छोटा शंकरा चालत राहिला आणि शेवटी नर्मदेच्या घाटावरती ओंकारेश्वरच्या देवळापाशी पोचला. आपण गुगल मॅप्सवरती हा प्रवास बघितलात तर हा जवळजवळ 1500 किलोमीटरचा प्रवास आहे. बराच शोध घेतल्यानंतर अखेरीस छोट्या शंकराला एका गुहेत गोविंदपाद भेटतात. त्यांना साष्टांग नमस्कार घातल्यावर ते विचारतात, तू कोण आहेस आणि तुझे काय कार्य आहे? आता असं विचारल्यावर साधारणतः आपण काय सांगतो की बाबा माझं अमुक अमुक नाव, मी तमुक गावाहून आली आहे, नोकरी करते आहे, माझं हे काम आहे ते काम आहे. पण या लहानग्या शंकराचं उत्तर ऐकून तुम्ही चाट पडाल. त्यांनी सांगितलं, मनोबुद्ध्य अहंकार चित्तानी नाहम, नच श्रोत्र जिह्वा नच घ्राण नेत्रे, नच व्योम भूमिः न तेजो न वायुः, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मन बुद्धि अहंकार चित्त श्रोत्र जिह्वा घ्राण नेत्र आकाश वायु भूमि तेज यापैकी मी कोणीही नाही, तर केवळ सच्चिदानंद स्वरूप आणि शिवतत्व जाणलेला असा तो मी आहे. हे ऐकल्यावर गोविंदपादांना लगेच लक्षात आले की आपल्यासमोर श्री शंकरच बटुवेशात उभे आहेत आणि त्यांनी छोट्या शंकराला आपला शिष्य म्हणून स्वीकार केले. गोविंदपादांच्या मार्गदर्शनाखाली ह्या बटू शंकराचा अभ्यास प्रचंड गाढा झाला आणि त्याचे रूपांतर शंकराचार्यांमध्ये झाले. अवघ्या काही वर्षातच शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवरती भाष्य केलं होतं. आता प्रस्थानत्रयी म्हणजे काय? तर 3 sources of authority, ते म्हणजे आपली उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता. आता कल्पना करा, हे सगळं तत्वज्ञान ह्याचा अभ्यास करून ह्याच्यावरती भाष्य शंकराचार्यांनी वयाच्या 16व्या वर्षाच्या आधी पूर्ण केलेलं होतं. शंकराचार्यांची तयारी पाहून हे तत्वज्ञान उपदेश करून जगाचा उद्धार करण्यासाठी काशीस जा असा गुरु आदेश झाला आणि शंकराचार्य काशीला आले. काशीतली त्यांची एक गोष्ट सांगितली जाते. सकाळी आंघोळ करून काशी विश्वेश्वराला अभिषेक करायला शंकराचार्य निघाले असताना समोरून घंटी वाजवत एक चांडाळ आणि 4 कुत्री वाटेत आडवी आली. शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य त्याला बाजूला व्हायला सांगत होते तेव्हा चांडाळाने प्रश्न विचारला, अन्नमयादन्नमयम् अथवा चैतन्यमेव चैतन्यात् द्विजवर दूरीकर्तुं वाञ्छसि किं ब्रूहि गच्छ गच्छेति. तु एका अन्नमय कोशाला दुसऱ्या अन्नमय कोशापासनं दूर व्हायला सांगतोयस की चैतन्याला? यानंतरच्या प्रश्नोत्तरात शंकराचार्यांच्या लक्षात आले की समोर उभे असलेले दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात काशी विश्वेश्वर आणि ती चार कुत्री चार वेदांचे प्रतीक स्वरूप आहेत. शंकराचार्यांना झालेला हा साक्षात्कार आपल्याला आजही मनीषा पंचकात वाचायला मिळतो. शंकराचार्यांच्या अभ्यासाचा आणि कामाचा वेग प्रचंड होता, कारण त्यांना माहीत होतं की आपले आयुष्य 16 वर्ष आहे. पण आपल्याला तर माहिती आहे की शंकराचार्य वयाच्या 32 वर्षापर्यंत जगले, तर ही पुढची 16 वर्ष त्यांना कशी प्राप्त झाली यामागे सुद्धा एक अतिशय अद्भुत कथा आहे. तर ती कथा आणि पुढच्या 16 वर्षात शंकराचार्यांनी भारतवर्षासाठी केलेले अतुलनीय काम आपण पाहूया पुढच्या भागात. आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. पुन्हा लवकरच भेटूयात. नमस्कार.